नमस्तेऽस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नम इरिण्याय च प्रपत्याय च नमः, शिगं शिलाय च क्षयणाय च नमः, कपर्दिने च पुलस्तये च नमो, गोष्ठ्याय च गृह्याय च नमः, कल्प्याय च गेह्याय च नमः, काट्याय च गौवरेष्ठाय च नमो, दुधय्याय च निवेश्याय च नमः, पागं सव्याय च रजस्याय च नमः, शुष्क्याय च हरित्याय च नमो, लोप्याय चोलप्याय च नमः, ऊर्व्याय च सूर्याय च नमः, पर्याय च पर्णकद्याय च नमो, पगुरमाणाय चाभिघ्नते च नमः, आखिदते च प्रखिदते च नमो, वः किरिकेभ्यो देवानागमृधयेभ्यो नमो, विक्षीणकेभ्यो नमो, विचिन्वत्केभ्यो नमः, आनिर्हतेभ्यो नम आमी वत्केभ्यः। द्रापे अन्धसस्पते दरिद्रन्नीललोहित एषाम् पुरुषाणामेषाम् पशूनाम् माभेर्मा रोमो एषाम् किञ्चन ममत, या ते रुद्र शिवा तनु शिवा विश्वाह भेषजी, शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृडजीवसे, इमागम् रुद्राय तवसे कपर्दिने, क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम्, यथा नश्रमसद्विपदे चतुष्पदे विश्वम् पुष्टम् ग्रामे अस्मिन्ननातुरम्, रुडानो रुद्रो तनोमयस्कृदि क्षयद्वीराय नमसा विधेमते, यच्छम् च योऽष्टमनुरायजे पिता तदश्राम तव रुद्रप्रणीतौ, मानो महान्तमुतमानो अर्भकम्, मान उक्षन्तुमुतमान उक्षितम्, मानो वधीः पितरम् मोतमातरम् प्रिया, मानस्तनुवो रुद्ररीरिषः, मानस्तोके तनये, मान आयुष्मानो गोषु, मानो अश्वेषुरीरिषः, वीरान्मानो रुद्रभामितो वधिर्हविष्मन्तो नमसा विधेमते, आराते गोग्न ऊत पूरुषग्ने क्षयद्वीराय सुम्नमस्मेते अस्तु, रक्षा च नो अधि च देव बृह्यता च न शर्म यच्छद्विबर्हाः, सुहिश्रुतम् गर्त सदम् युवानम् मृगन्न भीममुपहत्नुमुग्रम्, मृडा चरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्वनिवपन्तु सेनाः, परिणो रुद्रस्य हेतिर्वृणस्तु परित्रेष्यस्य दुर्मतिरघायोः, अवस्थिरामगव्यद्यस्धनुष्वमीढमस्तोकाय तनयाय मृडया, मीडुष्टम शिवतम शिवो न सुमनाभव, परमे वृक्ष आयुधन् निधाय कृत्तिम्बसान आचरति नाकम् बिभ्रदागहि, विकृद विलोहित नमस्ते अस्तु भगवः, यास्ते सहस्रगम् हेतयोन्यमस्वन्निव पन्दुताः, सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः, तासामीशानो भगवः पराचीना मुखाकृति।
श्रीराम यानंतर स्वामी माधवनाथांच्या सद्भक्त मिलिंदांनी लिहिलेल्या आठवणी सद्भक्त सौभाग्यवती रेवतीताई विमये वाचून दाखवतो।
ओम स्वामी माधवनाथाय नमः, ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। प्रपंच आणि परमार्थ एकरूप करण्याच्या सीमेला साधलेले स्वामीजी तरुण साधक साधिकांनाही परमार्थाच्या मार्गाने चालण्याची प्रेरणा देत असत। 1983 ते 1986 दरम्यान त्यांनी अनेक साधकांचे विवाह ठरवले आणि लावून दिले। त्या संदर्भातील त्यांचे विचार ते वेळोवेळी स्पष्टपणे प्रतिपादन करत असत। माझ्या आठवणीनुसार सद्भक्त विजय, मकरंद कोपरकर, माधव परांजपे, पंकज, शशांक अशा कितीतरी साधकांना चतुर्भुज करण्याचा त्यांनी सपाटाच लावला होता। एकदा केंद्राच्या गमतीनी म्हणाले, काही लोकांना वाटतंय की मी इथे स्वामी माधवनाथ वधूवर सूचक मंडळ स्थापन केले की काय, या त्यांच्या कल्पनेने शेंद्रात ठसा पिकला. पुढे ते म्हणाले की मी दिसेल त्याला बकोटीला पकडून भोवळ्यावर उभा करत असतो, पण तुम्ही मंडळींनी माझ्यावर विश्वास ठेवता म्हणून हे जमतं, नाहीतर हे जमणं कसं शक्य आहे. मग जरा गंभीर होत म्हणाले, प्रपंच कोणाला चुकला आहे? साक्षात प्रभू रामचंद्र आणि भगवान गोपाल कृष्ण यांच्यासारखे अवतार सुद्धा त्यातून सुटले नाहीत. मग जर प्रपंच करावाच लागणार असेल तर त्याच्या जोडीला परमार्थ पण करायला नको का? आपल्या चंद्रात येणाऱ्या मुला मुलींना मी म्हणून नेहमी सांगत असतो, लग्न करायच्या आधी मला विचारा. काही क्षण थांबून ते पुढे बोलू लागले, काय आहे ह्या मुलांना आताचा कुठे परमार्थाची आवड लागत आहे? ध्यान नाम श्रवण यातील गोडी थोडीफार त्यांच्या अंधाराला येत आहे. अशा वेळी जर गोडीदाराच्या आवडीनिवडी वेगळ्याच असतील तर चांगलीच पंचायत होते. नवरा म्हणतो रचनाला जाऊ, तर बायको म्हणते चला क्लबात जाऊया पत्ते खेळायला, किंवा पत्नीला चंद्रात यायच्या वेळेलाच पती म्हणतो चल सिनेमाला जाऊ. अशी कठीण अवस्था होते. भर परमार्थही नाही आणि भर प्रपंचही नाही. यासाठी मला नेहमी वाटतं की संसारात दोघेही साधकच असावेत, मग संघर्ष शिल्लकच राहत नाही. स्वामीजींचा हा विचार यशस्वी ठरला. पिढ्यानी पिढ्या परमार्थ चालू राहावा यासाठी सिंभावना हाच एक मार्ग आहे हे स्वामीजींनी सिद्ध केलं. माझ्या मित्रांचे लग्न ठरवण्याचा त्यांचा आणि त्यांच्या जोडीला जोडी संख्येला पूजनीय मातोश्री सरला त्यांचा तो उत्साह पाहून मी थोडासा काळजीत पडलो. आपल्या मागेही लग्नाची भानगड स्वामीजींनी सध्या तरी लावू नये असे मला मनापासून वाटत होत. मागे एकदा कॉलेजमध्ये असताना मला म्हणाले होते की आपल्याला एखादी मुलगी आवडली तरी पहिले मला विचारावं, मी ठरवून पुढे काय करायचं ते. त्यावेळेस तसं स्वामीजींना विचारण्याची वेळ सुदैवाने आली नव्हती, पण जेव्हा त्यांनी मुलांची लग्न लावायची मोहीम उघडली तेव्हा यातून तात्पुरती तरी सुटका कशी करून द्यावी याची चिंता मला लागून राहिली होती. अशाच एकदा सद्भक्त मकरंद कोपरकर यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाहून परत येताना स्वामीजी सरला त्यांनी माझी खबर घ्यायला सुरुवात केली. ते साखरपुडा लक्ष्मी रस्त्यावर असलेल्या पुणे ज्येष्ठ आयुष्य हॉलमध्ये होता. स्वामी सरलाताईं बरोबर रिक्षाने जाण्याची संधी मला तेव्हा मिळाली. तो कार्यक्रम झाल्यावर स्वामीजींनी रिक्षाने करता चालकच घरी जाण्याचं ठरवलं. त्यानुसार आम्ही गणपती चौकापासून ते बागेश्वर निवासापर्यंत चालत आलो. तोही माझ्यासाठी भाग्ययोगच होता. आम्ही तिघे बोलत येत होतो. मी स्वामीजींना म्हणालो, कार्यक्रम छान झाला. त्यांनी सहमती दर्शक स्मित हास्य केलं. इतकं सरलाताई त्यांना म्हणाल्या, अहो याच्या लग्नाचंही आता बघायला हवं. आपल्या मुलाच्या लग्नाची आई वडील जशी चर्चा करतात तशी माझ्या लग्नाची चर्चा त्या दोघांमध्ये सुरू झाली. सरलाताईंच्या बोलण्याला दुजोरा देत त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मला ते म्हणाले, काय रे बाहेर ठरवलं बिरवलं नाहीस ना? मी जोरात नाव घालून नाही असं सांगितलं. स्वामीजी म्हणाले, तुझ्या मित्रांचे लग्न आता ठरत आहे, तुझं नाहून गेलं आहे. मला एवढं समजलं की या प्रेमळ माता पित्यांनी आपल्या मुलाचा लग्नाचा घाट घालायला सुरुवात केली आहे. मी त्यांना विरोध करणं फारच अवघड तरी सुद्धा त्यांचं मन मिळवण्याची धडपड करू लागलो. पण स्वामीजी, आताची परिस्थिती मला अनुकूल वाटत नाही. स्वामीजी, अनुकूल का बरं वाटत नाही? मी त्यांना माझ्या मनातील अडचणीचा पाढा ऐकवायला लागलो. ते दोघेही शांतपणे ऐकत होते. रस्त्यातून चालताना त्या दोघांनाही माझं बोलणं ऐकू यावं म्हणून मी त्यांच्या मागे पुढे बरोबर मध्ये अशी धावपळ करत चालत होतो. त्या काळात पुण्यामध्ये रस्त्यातून चालणं त्या मनाने सहज शक्य होत. माझा पगार कसा अगदी सूचपुंज आहे, माझ्या घरची परिस्थिती कशी गुंतागुंतीची आहे, समजा लग्न झालंच तर नवीन मुलीला किती अवघड होऊ शकतं वगैरे मोठं लांबणं लावलं. माझा निकाराचा प्रयत्न चालू होता. ते दोघेही बहुधा गालातल्या गालात हसत असावेत. स्वामीजींनी ठरवलं तर ते माझा ऐकणार नाही हे माहीत असूनही मी त्यांना माझी बाजू मांडून टाकली. स्वामीजी आणि सरलाताईंना मुलगा म्हणून जशी माझी काळजी वाटत होती तशीच जी मुलगी मला सुचवणार तिचीही काळजी वाटत असावी, कारण ती सुद्धा अशीच माझ्या माणूस कन्यासारखीच असणार. माझा हा युक्तिवाद बरोबर ठरला. माझे स्वामीजी अखेरीस म्हणाले, बर तुला इच्छा अडचण वाटत असेल तर आपण थोडं थांबूयात, अजून काही दिवस जाऊ देत मग बघू, लग्न तर करावंच लागेल ना, असं म्हणून तो गोड असते. हे सर्व बोलणं चालू असताना अमुक आगेकर मुलाच्या जवळ तुला आलो ते मला समजले सुद्धा नाही. हत्येच्या सुरात तो म्हणाले, म्हणजे तुला मुलगी ही एखाद्या द्रौपदी सारखी शोधायला हवी. मी दोघांच्याही पायावर डोकं ठेवून बागेश्वर निवासापासून त्यांचा निरोप घेतला. केंद्रात येणाऱ्या मुला मुलींसाठी ते किती विचार करत असत आणि त्यांच्या प्रेमदृष्टीतून भेदभाव कसा हद्दपार झाला होता याचाही प्रत्यय त्या सुमारास मला आला. आपल्या केंद्रातील एका युवा साधकाच्या विवाहासाठी डेक्कन जिम खाण्यावरील एका कार्यालयात आम्ही गेलो होतो. लग्नाचे जेवण वगैरे झाल्यावर रिक्षा करून आम्ही परत घरी येताना मी त्यांच्या रिक्षेत होतो. येताना मला ते म्हणाले, अरे तुमचा तो मित्र पाटोळे त्याचं लग्न ठरलेलं नाहीये ना. अचानक विचारलेल्या या प्रश्नाचं मला मोठं आश्चर्य वाटलं. मी नाही असं सांगितलं. मला ते म्हणाले, मला तो मुलगा फार आवडतो, इतका शिकला सवरलेला आहे. तुम्हाला शिकवतो ना कॉलेजमध्ये? आमचा शिक्षक असलेला पण त्याही पेक्षा आमचा मित्र आणि गुरुबंधू असलेल्या मिलिंद पाटोळेबद्दल स्वामीजींना प्रेम आहे हे ऐकून मला फार अत्यानंद झाला. मी तो कसा अत्यंत हुशार प्रामाणिक आणि भाविक आहे हे त्यांना सांगू लागलो. ते म्हणाले, त्याला बघून मला नेहमी साने गुरुजींची आठवण येते. एकदा दुकानात आला होता, मी केर काढत होतो, माझ्या हातून केरसुणी घेऊन न बोलता त्यांनी झाडायला सुरुवात केली. मग मी म्हणालो, त्याचं लग्न करायचं आहे का? मी म्हणालो, हो, त्याचे काका आता त्याच्यासाठी स्थळ बघणार आहे. मला ते म्हणाले, आपल्या केंद्रातील एक साधिका त्याच्यासाठी मला छान वाटते. मला त्यांनी नावही सांगितलं. ते ऐकल्यावर न रागवून मी त्यांना म्हणालो, अरे स्वामीजी, पाटोळ्याच्या काकांना कदाचित ते चालणार नाही, त्यांच्या समाजातून मुलगी करावी असं त्यांना वाटतंय. मला हे सांगताना वाईट वाटत होत. मी चात्रत पुढे म्हणालो की मुलगी वेगळ्या जातीची आहे, तिच्या घरी हे कदाचित चालणार नाही. स्वामीजींचा चेहरा क्षणात पालटला. ज्याने आपल्या मुलालाच नकार मिळाला अशी भावना त्यांच्या चेहऱ्यावर पसरली. किंचित व्यथित स्वरात ते म्हणाले, असं भेदभाव पाहून कधी कधी फार वाईट वाटत. माझी मुलगी असती तर मी त्याला दोन मोकळा झालो असतो. थोड्या वेळाने ते म्हणाले, असो हरी हरी. समाजातील प्रचलित रूढी मोडीत काढाव्यात असा त्यांचा आग्रह कधीच नव्हता. तथापि भक्तीच्या प्रांतात त्यांना ही सर्व कुंपणं खूप गोचत असत. शूद्र भेदभाव मागे सोडून व्यापक प्रेमी भावात विवाह करणाऱ्या स्वामीजींच्या चेहऱ्यावर उमटलेली वेदना कायमची माझ्या हृदयावर कोरली गेली.
अभिजित चांगलंय, मिलिंदच्या लग्नाचा प्रसंग तुला वाचायला लावला. त्यांनी नेमकी आजच त्याला गावाला जायची बुद्धी झाली. चांगला वाचला.
मज मनी वाटे गुरु रूप हो
सद्गुरु सी आळवावे, सद्गुरु सी आळवावे, मज मनी वाटे गुरु रूप हो, सद्गुरु सी आळवावे, श्री गुरु सी आळवावे, सद्गुरु बैसता सहजासनी, सहजासन म्या भावे, हो सहजासन म्या भावे, सद्गुरु चालता चरण होनी, सुखे त्या घेऊनी जावे, सुखे त्या घेऊनी जावे, सद्गुरु बोलता बोल होनी, वचनामृती ज्ञानावे, हो वचनामृती ज्ञानावे, अमृत वृष्टी दृष्टीने करिता, दृश्याची सृष्टी म्यावावे, दृश्याची सृष्टी म्यावावे, आरती करिता निरांजनाची, ज्योतची होनी जावे, हो ज्योतची होनी जावे, बैसता स्वामी सोहम ध्यानी, ध्येयत्व तेची म्या भावे, ध्येयत्व तेची म्या भावे, सद्गुरु जीवन कमल होनी, सद्गुरु जीवन कमल होनी, तेची त्या समर्पावे, हो तेची त्या समर्पावे, कमलाच्या हृदयीचा मकरंद होनी, तद्रूप होनी जावे, तद्रूप होनी जावे, मज मनी वाटे गुरु रूप होनी, सद्गुरु सी आळवावे, श्री गुरु सी आळवावे, सद्गुरु सी आळवावे, श्री गुरु सी आळवावे। मागच्या वेळेला एक प्रश्न घेतलेला होता, आत्मदर्शनाचा अभ्यास करण्याचा नक्की लाभ साधकाला काय आहे, ते ध्येय तर खूप दूर आहे, तेथे पोहोचण्यापूर्वी अभ्यास परिपूर्ण होण्यापूर्वी सध्या चालू असलेल्या आमच्या आयुष्यामध्ये काय फरक पडणार आहे, किंवा कोणते बदल घडणे अपेक्षित आहे ज्यामुळे साधना करतानाही समाधान राहील, आणि त्याच्या पुढे दोन तीन प्रश्न विचारलेले होते। मागच्या वेळेला मी आता जे वाचलं त्याच्यावर माझं बोलणं झालं आणि वेळ संपलेली होती। मी असं सांगितलं होतं की आपल्या जीवनामध्ये अभ्यास पूर्ण झाल्यावर काय फरक पडेल, तो आत्मदर्शनाचा अभ्यास करताना असं म्हटलेलं आहे, त्यामुळे आत्मदर्शन होईल, शाश्वत शांती, शाश्वत समाधान। आपण अक्षर अविनाशी जन्म मरण रहित आहोत असा बोध प्राप्त होईल अभ्यास पूर्ण झाल्यावर। अभ्यास पूर्ण होणं ही प्रक्रिया आहे. त्या दरम्यान बऱ्याच गोष्टी घडत असतात. सूर्य उगवत असतो, आपल्याला सूर्याचं दर्शन होतं त्याच्या आधी निसर्गात कितीतरी बदल घडून येतात आणि मग सूर्य नारायणाचं दर्शन होतं. दिशा फुगतात, पक्षी किलबिलाट करायला लागतात, हळूहळू अंधुक दिसायला सुरुवात होते. ते दिसणं असतं ते अधिकाधिक स्पष्ट व्हायला लागतं. अजून सूर्यकिरणांचंही दर्शन झालेलं नसतं. मग सूर्य नारायण उगवतात. एखादं फळ सुरुवातीला कळी येते किंवा मोहोर येतो, त्या मोहरामध्ये म्हणजे फुलामध्ये एक बीज असतं, कळी असते आणि मग ते वाढायला सुरुवात होते. झाडावर आंबा पिकेपर्यंत किंवा झाडावरचा पेरू गोड होईपर्यंत किंवा कोणतंही फळ झाडावर परिपक्व होईपर्यंत त्याच्यात किती बदल होत जातो, त्याचा आकार वाढतो, रंग बदलतो, चव बदलते, तसं साधकाचं होतं. साधकाची मनाची चित्ताची चव बदलते, त्याचं मन हळूहळू अधिक अधिक मधुर मधुर तर मधुरतम असं व्हायला लागतं. ज्ञानेश्वर महाराजांनी ब्रह्मींचे विसवणेवरी उन्मेख लाहे जई उदरी ते वाचे ते या करी सुधा सिंधू असं म्हटलेलं आहे. वाचा गोड गोड होत जाते, सर्वांचं कल्याण इच्छिणारी अशी भावना होते. असं ही क्रमाने वाढत जातं. संशय दूर होत जातो, दोषदृष्टी कमी होत जाते, स्वीकार करण्याची भूमिका वाढायला सुरुवात होते. जे जसं घडेल तसं प्रयत्नही करायचा, पण प्रयत्नाच्या शेवटच्या टोकाला जे प्राप्त होईल ते आपलं. मग यशही असतं, कधी कधी यश नसतं, पण जे असेल ती भगवत इच्छा असं मानण्याची वृत्ती वाढत जाते. तुम्ही म्हणाल की मागच्या वेळेला हे एवढं सगळं कुठं सांगितलं, तर मागच्या वेळेला तर तुम्ही वेगळंच बोललेले होतात. पण आज जे सांगतो आहे ते मागच्या वेळेसारखंच आहे आणि मागच्या वेळेला जे सांगितलेलं होतं त्याच्यात हा अर्थ ओतप्रोत भरूनच होता. आपल्या आयुष्यामध्ये पुष्कळ फरक पडत जातो. सद्गुरूंकडे येण्याच्या आधी साधना करण्याच्या आधी आणि सद्गुरूंकडे आल्यानंतर साधना करायला सुरुवात केल्यानंतर नियमाने श्रवण मनन निधिध्यासन करणारा जो साधक आहे त्याच्या आयुष्यामध्ये जमीन आणि आसमान एवढा फरक पडला असं त्याला जाणवतं. तुम्हालाही ते माहिती आहे. त्यांनी त्याच्यातच विचारलेलं होतं की अतिशय जोखमीची कर्म करताना होणारी उलघाल कमी होईल का, प्रतिकूल परिस्थिती समोर येणार त्यामध्ये तोंड देताना पूर्वीपेक्षा काय बदल होणार आहे असं विचारलेलं आहे. अतिशय जोखमीची कर्म बऱ्याच वेळेला करावी लागतात. कोणाकोणाच्या वाट्याला ती नित्य येतात. जसा एखादा डॉक्टर आहे किंवा सर्जन आहे त्याला शस्त्रक्रिया नेहमी नेहमी करावी लागते रोज. जोखमीची कर्म करत असताना आपण जोखमीची कर्म करतो आहोत आपल्या कर्माचा दुसऱ्याच्या जीवनाशी काही संबंध आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा ते जास्त काळजीपूर्वक करावंच लागतं. असं करत असताना थोडी बहुत उलघाल झाली तर त्याच्यात काही चूक नाही. पुढे पुढे ती कमी होईल हे मी तुम्हाला निश्चित सांगतो. पुढे पुढे ती कमी होईल, पण जर होत असेल उलघाल तर तुम्हाला जी उलघाल वाटते त्याच्यात मन आपल्या शक्ती एकवटत असतं आणि ते कर्म करण्यासाठी त्याचा नाजूक कर्म करण्यासाठी त्याचा काही एक उपयोगच होत असतो. जसं परीक्षेच्या आधी पेपर देण्याच्या आधी एक प्रकारचं दडपण निर्माण होतं, उलघाल व्हायला सुरुवात होते. आपण केलेला अभ्यास, एकूण अभ्यास, त्याच्यात आपण केलेला अभ्यास काय विचारलं जाणार आहे हे माहीत नाही. अशा परिस्थितीत आपण सर्वजण याच्यातून गेलेले आहोत. त्यावेळेला जास्त जलद अभ्यास होतो एखाद्याचा, असा त्याला अनुभव आहे. एरवी कधीही जेवढी एकाग्रता झाली नाही तेवढी एकाग्रता त्या पेपरच्या आधी एखाद दोन दिवसामध्ये होते आणि तो अक्षरशः जीवाच्या करारावर त्याला काही सुचत नाही. मी मध्ये एक जाहिरात पाहिली टीव्हीवर की मी अभ्यास करता करता टीव्ही पाहू का, असं तो मुलगा आईला विचारतोय. त्याच्यावर आई त्याला जरा रागवतीये आणि कोणती ती गोळी दिली जाते आईला आणि मग तो येऊन विचारतो की मी टीव्ही पाहता पाहता अभ्यास करू का, तेव्हा हा किती शहाणा मुलगा आहे म्हणून आई. पण असा मुलगा देखील परीक्षा असताना असा टीव्ही पाहता पाहता अभ्यास करू का असं विचारायला येणार नाही, त्याला टीव्हीची आठवण देखील होणार नाही. तुम्ही असं समजू नका, अर्जुनाची गोष्ट सांगितली जाते की अर्जुन म्हणत होता की मला फक्त पक्षाचा डोळा दिसतो आहे असं अर्जुन म्हणत होता. बाकीचं काहीही न पाहणं, न दिसणं आणि फक्त आपल्या समोर आहे ते कर्म दिसणं आणि ते नीट व्हावं म्हणून माहीत नाही अर्जुनाला किंचित तणाव असेल किंवा नसेल, पण एखाद्या वेळेला असेल एखाद्याला तरी देखील त्या तणावाखाली तो काम चांगलं करेल. तणावाखाली कामं बिघडतात, पण तणावाखाली कामं चांगली देखील होतात, जास्त निगुतीने काळजीपूर्वक देखील होतात. चांगल्या कारणासाठी जर तणाव असेल तर थोडा बहुत तणाव चालतो, पुढे पुढे तोही कमी होईल. अशा अनेक सर्जनच्या कथा आपण ऐकलेल्या आहेत की इतका हात बसलेला होता की मुंबईहून पुण्याला यायचे, विमानतळावरून रुबी हॉलमध्ये पोहोचायचे, तिथं आधीची प्रक्रिया सगळ्या डॉक्टरांनी पुरी केलेली असायची, भूल दिलेली असायची, कट घेतलेला असायचा, हाही अतिशयोक्ती असेल, पण ते त्यांचं काम करायचे आणि निघून जायचे. आपल्या केंद्रात येणारे एक गृहस्थ, त्यांनी आपल्या आईचं ऑपरेशन करताना त्यांना बोलवलं. ते म्हणाले की ते आले, आत गेले, बाहेर पडले, आम्ही त्यांच्याशी बोलण्यासाठी मागं जात होतो पण आमच्याशी बोललेही नाहीत, काय ते त्यांना विचारा म्हणाले. माझं डॉक्टर आहेत ते मुंबईला निघून गेले. ते अतिशय सहज ऑपरेशन्स करत असत मांडके, नीतू मांडके. तर असं आपल्याला व्हावं असं वाटत असेल एखाद्या वेळेला तर तेही होईल. जेव्हा एखादी गोष्ट खूप करणं, खूप वेळेला करणं, अनेक वेळेला करणं, ते डंकन फ्लेचर आहेत तर ते म्हणत असत की प्रत्येक प्रकारचा शॉट 10,000 वेळेला बॅट्समननी जर खेळला तर अचानक येणारा कोणताही चेंडू तो सहजगत्या खेळू शकेल. 10,000 ही संख्या त्यांची होती. तोपर्यंत केवळ परमार्थ करतो तितका सराव झाला की ती गोष्ट होते त्याचा आणि परमार्थाशी असा संबंध जोडू नका कृपा करून की आपण ध्यानाला बसतो नाम घेतो मग तिथं का असं होतं तो तिथल्या सरावाचा मुद्दा आहे तिथं जितका उत्तम सराव होईल नवीन गाडी शिकणारा किती जपून गाडी चालवत असतो आणि आमच्या आरके गाडी चालवताना जर कोणी पाहिलं तर एखादं खेळणं त्यांच्या हातात आहे असं वाटावं अशी गाडी चालवतात आणि फारच उत्तम सफाई ही त्यांच्या हातात सफाई आली कशी खूप सवयीने आली खूप प्रॅक्टिसने आली त्यामुळं या काही गोष्टी ज्या आहेत त्याचा परमार्थाशी असा सतत संबंध लावायच्या ऐवजी त्याच्या प्रॅक्टिसशी संबंध लावलेला चांगला ते जितकं जास्त आपल्या हातून घडेल तितकी त्याच्यात सहजता येईल मृत्यूला सामोरे जाताना या अभ्यासाचा काही उपयोग होणार आहे मला वाटतं याबाबत मी मागच्या वेळेला बोललेलो होतो संत महात्मे अशा वेळीही स्थिर शांत समाधानी राहू शकतात हे पूजनीय स्वामीजींकडे पाहून समजले आहे परंतु आमच्या सारख्या साधकावस्थेतील व्यक्तीची दशा काय असू शकेल आपल्या अभ्यासाची जी स्थिती आहे मी तुम्हाला असं सांगतो की आठवड्यातून एकदा तरी 7 दिवसातून एकदा तरी ध्यानामध्ये आपला देह संपलेला आहे आणि तरीही आपण आहोत आपण याचा अर्थ शुद्ध जाणीव आहे एकदा आठवड्यातून 15 दिवसातून एकदा महिन्यातून एकदा किती कन्सेशन देणार रोज आपण तास दीड तास अभ्यास करायचा आहे आणि अशा ध्यानातून उठल्यानंतर आपल्याला जेव्हा आपल्या शरीराची जाणीव होईल तेव्हा हे शरीर नव्हतं तरी मी होतो हे मी अनुभवलेलं आहे असं वारंवार ठसवावं हे शरीर म्हणजे मी नाही असं वारंवार ठसवावं समर्थांनी मरणाचे स्मरण असावे असं म्हटलेलं आहे हरिभक्तीचं सादर व्हावे तर तशा मृत्यूचं स्मरण म्हणजे मृत्यूची भावना मृत्यूच्या भावनेपेक्षा अमृतत्वाची भावना आपण केलेली आहे त्यामुळे देहाचा मृत्यू सहज आहे अशा प्रकारच्या अभ्यासामुळं हळूहळू कालांतराने देहावरचं प्रेम देहावरचं ममत्व हे कमी व्हायला सुरुवात होईल प्रत्यक्षत ती मृत्यूची वेळ येईल येणारच आहे प्रत्येकावर तेव्हा स्थिर शांत साधक देखील राहू शकतो हे अनेक वेळेला आपल्या केंद्रात घडलेली देखील उदाहरण आहे की असं झालेलं आहे आपल्या बाबत देखील तसं घडावं अशी आपण इच्छा करावी पण ते घडण्यासाठी पूर्वाभ्यास मात्र आवश्यक आहे पंकजदादा या अभंग सांगा एक थंडीमध्ये गवळणीनं एक सामूहिक अभंग आपण पंकजदादा सांगतील आणि आपण म्हणू बरं का
मध्ये गवळणींनो काग तुमची घाई थंडी मध्ये गवळणींनो काग तुमची घाई उठवू नका कानो बाला निजुदे शेष शाई थंडी मध्ये गवळणींनो काग तुमची घाई कालियाला मर्दुनाला काल तुमचा बंसीवाला कालियाला मर्दुनियाला काल तुमचा बंसीवाला क्षीण त्याचा नाही गेला निज देशेश शाई थंडी मध्ये गवळणीनो काग तुमची घाई हाका मारिली पेंड्याने तान्हा उठला गडबडीने हाका मारिली पेंड्याने तान्हा उठला गडबडीने बोबड्याचे बोल बाई अनावर होई थंडी मध्ये गवळणीनो काग तुमची घाई थंडी मध्ये गवळणीनो काग तुमची घाई झोपेवरी मारून लाथ येई संकटी धावत झोपेवरी मारून लाथ येई संकटी धावत याचा जन्म पत्रिकेत निद्रा सुख नाही थंडी मध्ये गवळणीनो काग तुमची घाई थंडी मध्ये गवळणीनो काग तुमची घाई एकोपंतांच्या गवळणी शी दोऱ्याया मांडावरी एकोपंतांच्या गवळणी शी दोऱ्याया मांडावरी माझे थाली पीठ घ्यावे विठ्ठल रखुमा बाई माझे थाली पीठ घ्यावे विठ्ठल रखुमा बाई थंडी मध्ये गवळणीनो काग तुमची घाई थंडी मध्ये गवळणीनो काग तुमची घाई उठून का कान्हो बाला निज देशेश शाई उठून का कान्हो बाला निज देशेश शाई थंडी मध्ये गवळणीनो काग तुमची घाई काग तुमची घाई काग तुमची घाई
द्रष्टा आत्मा दृश्य गगन यावीण काही मुरावे भान त्या गगनाहून सूक्ष्म आपण जाणीव रूपे तिये जाणीवे माझी मन सोहम भावे होता लीन सच्चिदानंद श्री हरि दर्शन घडे नित्य। या साक्यांवर आपण अनुषंगिक साधना एका रविवारी सकाळी घेतली होती, त्यावर चिंतन करताना जे विचार आले ते एकत्रितरित्या लिहून कळवत आहे। आपल्याला सवड होईल त्याप्रमाणे कृपया मार्गदर्शन करावे ही प्रार्थना। असं म्हणून त्यांनी लिखाणात एक चार्ट केलेला आहे बरं का, सर्वात वर लिहिलेलं आहे ध्यान, त्या ध्यानातूनच एक बाण खाली आलेला आहे आणि द्रष्टा म्हणजे मी तो पाहतो आहे म्हणून अजून एक बाण आहे आणि काय पाहतो तर एक आडवा पोल आहे त्याच्यावर खूप विचार। एक ध्यानात द्रष्टा काय पाहतो तर खूप विचार पाहतो हे एक, विचार शून्यता हे दोन, आणि शून्य नाही परंतु त्याची जागा एका सघन जाणीवेने घेतली जाते हे तीन, अशा तीन गोष्टी ध्यानात अनुभवायला येतात असं म्हटलेलं आहे। जवळपास ९९% वेळा खूप विचार असं ध्यान होतं असं म्हटलेलं आहे। कधी कधी विचार शून्यता ध्यानामध्ये येते तर अगदी क्वचित विचार शून्यता देखील नाही तर एक सघन जाणीव विचार शून्यतेच्या किंवा शून्यतेच्या जागी आहे आणि ती जाणीव आपण पाहतो आहोत असं ध्यान होतं। यावेळेला काय होतं तर शरीराची सर्व जाणीव एकत्रित होते आणि आज्ञाचक्र ते ब्रह्मरंध्र या भागामध्ये खेचल्यासारखी जाणवायला लागते। घुसळलेल्या ताकातून अलगदपणाने लोणी वर तरंगत यावं तशी ही जाणीव वर स्थिर होऊ लागते असं म्हटलेलं आहे। पूर्वी जो विचारांचा किंवा शून्याचा साक्षी होता तो आता जाणीवेकडे लक्ष द्यायला सुरुवात करतो। खूप विचार असताना विचारांचा जो साक्षी होता किंवा विचार संपल्यानंतर शून्याचा जो साक्षी होता तोच आता या जाणीवेचाही साक्षी झालेला आहे असं ते म्हणतात। म्हणजे सतत ती जाणीव तिथे टिकून आहे ना की निघून गेली असं तो तपासतो। ती जाणीव जाणवत आहे आणि जाणवणारा मी आहे याचं भान सतत टिकून राहतं। बघणारा किंवा द्रष्टा मी सुद्धा गेलेला नसतो तर त्या द्रष्ट्याला ही जाणीव तिथं वेगळेपणाने जाणवत असते आणि असं कितीतरी काळ चालू राहत असं ते म्हणतात। आता इथून पुढे ध्यानामध्ये काय करायचं असं त्यांनी विचारलेलं आहे। तसंच बसून राहायचं का ध्यान पूर्ण झालं असं समजायचं आणि असं समजून ध्यान विसर्जित करायचं हे ध्यानामध्ये किती काळ अजून चालू राहणार आहे असं विचारलं। त्यांनी असं विचारले की ही जाणीव कोण आहे, ही जाणीव मी आहे का वस्तू आहे ते परमात्मा आहे, असा तर्क विचार हा अनुभव येत असतानाही उठत राहतो। त्यावेळेला एक तर्क उठत राहतो की ही जाणीव नक्की काय आहे, हा परमात्मा आहे की काय, त्यामुळे मी त्या जाणीवेशी एकरूप होऊच शकत नाही। जे स्वरूपानंदांनी म्हटलंय त्या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन, तिथं असा तर्क उठत राहिल्यामुळं त्या जाणीवेशी द्रष्टा पाहणारा मी एकरूप होऊ शकत नाही. स्वरूप पत्र मंजुषेतील साख्या ऐकताना वाटले की असाच काही अर्थ उलगडून सांगायचा स्वामीजी प्रयत्न करीत आहेत की काय. त्या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन, जाणीवे मध्ये सोहम भावे मन लीन होते म्हणजे काय होते. आपल्या कृपेने पुढे कधीतरी या जन्मी किंवा पुढच्या जन्मी हे कळणार आहे ना, आम्हाला याच जन्मात कळणार आहे, पुढचा जन्म नको. आता पुढचा जन्म म्हणजे खूप कटकट आहे. पुढच्या जन्मात आपण अगदी लहान असताना सगळेजण आपल्याला निरागस समजत असतात, खेळवत असतात, आपल्याला अगदी देवाचं रूप समजत असतात. आणि मग पुढे पुढे आता जे आपण आहोत ते आपण निर्माण होतो त्याला कोणी देवाचं रूप वगैरे समजत नाही. अशा प्रकारचा पुढचा जन्म आपल्याला नको, याच जन्मात हे होणार. ध्यान करत असताना आत्मा द्रष्टा दृश्य गगन किंवा ध्याता आपणची परी, ध्यान रूप वृत्ती माझारी, ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यान रूढीगा, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. समर्थांच्या भाषेत ध्यान धरीते ते कोण, ध्यानी आठविते ते कोण, दोन्ही मध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे. ध्यान धरणारा मी कोण आहे आणि ध्यानामध्ये जे आठवतो आपण परमात्मा स्वरूप वगैरे ते कोण आहे, हे दोन वेगळे नसून त्यांच्यामध्ये अनन्य लक्षण असणं गरजेचं आहे, निर्माण होणं गरजेचं आहे, असं समर्थ म्हणतात. ध्यानामध्ये खूप विचार उठतात आणि खूप विचारांचा साक्षी राहण्याचा मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे, वेगळेपणाने तो विचार पाहण्याचा प्रयत्न आपण नेहमी करत असतो आणि असं 99% वेळेला होतं असं ते म्हणतात. 99% वेळेला विचारच भरपूर असतात आणि त्या विचारापासून साक्षी राहण्याचा आपण जेमतेम प्रयत्न करत असतो, द्रष्टा होऊन राहण्याचा प्रयत्न आपण करत असतो. पण या प्रयत्नातच कधी एखाद्या वेळेला, आता 99% वेळेला म्हटल्यामुळं सगळी गोष्ट आता 1% आली, शून्य दिसणं आणि मग त्या शून्याच्या जागी जाणीव होणं वगैरे 1% वेळेला आली. आपण ही टक्क्याची भाषा समजा काढून टाकू. खूप विचारातून निर्विचारता येते. साक्षीत्वाने पाहत असताना हळूहळू विचाराचा वेग कमी होतो. एका मिनिटामध्ये 14 ते 16 विचार उठतात असं शास्त्रज्ञ सांगतात मनुष्याच्या मनामध्ये. त्याच्याऐवजी साक्षीत्वाने पाहिल्यामुळं ते विचार उठण्याचं प्रमाण हे 12, 10, 8, 7 असं कमी होत. हे कमी झाल्यामुळं काय होतं तर विचार उठतो पण कमी प्रमाणात उठत असल्यामुळं विचार संपल्यानंतर पुढचा विचार उठेपर्यंत काही एक विचार शून्यता किंवा निर्विचार शून्यता अशी लक्षात यायला सुरुवात होते. दरम्यान द्रष्टा मी म्हणजे पाहणारा पाहतोच आहे. असं करता करता जेव्हा हे 8-7 असे विचार एका मिनिटातून मिनिटामध्ये 2 किंवा 3 इतके खाली येतात तेव्हा शून्यावस्थेचा काळ बराच वाढलेला असतो, पुष्कळच वाढलेला असतो, लक्षात येईल इतका वाढलेला असतो. कधी कधी या अशा शून्यावस्थेमध्येच म्हणजे एका मिनिटामध्ये 2 किंवा 3च विचारांचे तरंग उठतात आणि नाहीसे होतात. या अवस्थेतूनच विचारच उठत नाही असा जरा जास्त काळ जातो, म्हणजे 15-20 सेकंद जात असतील त्याच्यापेक्षा 30-40 सेकंद किंवा एखादं मिनिट असा काळ जातो, तेव्हा मात्र हे शून्य अतिशय ठळक लक्षात येतं की आत्मा द्रष्टा दृश्य गगन म्हणजे शून्य, काहीच नाही। ध्यान धरणारा मी आहे याची जाणीव आहे आणि समोर मात्र निर्विचार शून्यता आहे असं समजायला सुरुवात होते आणि ठळकपणे समजायला सुरुवात होते। हा जो एक मिनिट दीड मिनिट असा कालखंड आहे, त्या कालखंडामध्ये त्यांनी असं म्हटलंय की या शून्याची जागा एक जाणीव घेते, जसं ताकातून घुसळल्यानंतर लोणीवर यावं तशी आपली सगळी जाणीव आज्ञा म्हणजे शरीराचीच सगळी जाणीव, बाकीच्या शरीराची जाणीव राहत नाही, ती या एवढ्या भागामध्ये येते, आज्ञाचक्र ते ब्रह्मरंध्र या भागामध्ये एकवटते, सगळी जाणीव आता तिथं आलेली आहे असं लक्षात येतं आणि त्या जाणीवेकडे पाहणारा मी देखील तिथं असतो, जसा शून्याकडे पाहणारा मी होता तसा जाणीवेकडे पाहणारा देखील मी होता। त्यांचे प्रश्न असे आहेत की ही जाणीव म्हणजे नक्की काय आहे, लोणी हे तर उदाहरण आहे, तिथं त्यांना दिसत काही नाहीये, काही आहे असं वाटतं जाणीव रूपाने, ही जाणीवच माझं स्वरूप आहे का ही जाणीव परमात्मा आहे, ती जाणीव जर नाहीशी झाली तर परमात्मा नाहीसा झाला की काय 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 घडतं, अशा प्रकारचे तर्क तिथं निर्माण होतात, त्यामुळं त्या जाणीवेला वेगळेपणाने पाहणारा मी कायम शिल्लक राहतो आणि काही अनुभवाला येणारी जाणीव तिथं तशी शिल्लक राहते असं ते म्हणतात। म्हणून स्वरूपानंदांनी जे सांगितलं त्या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन, सोहम भावानी त्या जाणीवेमध्ये मन लीन होतं हे काही केल्या घडत नाही, हे घडतं म्हणजे काय होतं असा प्रश्न आहे। ध्यान करताना मी साक्षी पहिल्यापासून आता तुम्हाला नेतो बर का, याच विचारापर्यंत मी साक्षी असणारा मी आणि समोर उठणारे स्वैर विचार 99% वेळेला ध्यान तसं चालत आहे, मी वेगळा आहे या विचारांपासून हाही विचारच आहे, विचार देखील जाणीवच आहे बर का, आणि त्या विचाराकडे वेगळेपणाने पाहणारा मी देखील जाणीवच आहे, या जाणीवेचे दोन भाग झालेले आहेत, एक म्हणजे स्वैर उठणारे विचार आणि स्वैर उठणारे विचार वेगळेपणाने पाहणारा मी जाणीवरूप या विचारांशी संबंध ठेवू इच्छित नाही असा अलिप्त साक्षी, मीचे दोन विभाग झालेले आहेत, एक म्हणजे विचार आणि दुसरा म्हणजे त्या विचाराकडे वेगळेपणाने पाहणारा मी, हे जेव्हा जमतं म्हणजे साक्षीत्व जेव्हा जमतं ही जाणीव जर पूर्णपणाने साक्षी भावाच्या ठिकाणी एकवटली तर विचार उठत नाही, जाणीवेचे दोन भाग असतात बरं का, पण जर सगळी जाणीव द्रष्ट्याच्या ठिकाणी उठली तर दृश्य या नावाचा पदार्थ राहतच नाही, तो नसतोच, आणि जाणीव मीला विसरली पाहणाऱ्याला विसरली की मग भरपूर विचार उठायला सुरुवात होते, ती एक तर खूप विचाराच्या ठिकाणी तरी असेल किंवा त्या विचाराला पाहणाऱ्या द्रष्ट्याच्या ठिकाणी तरी असेल, जर विचाराच्या ठिकाणी असेल तर ध्यान चांगलं झालं नाही असं आपल्या लक्षात येतं, खूप विचार असतानाच आपण उठलो असं आपण म्हणतो, पण ती यदा कदाचित जर द्रष्ट्याच्या ठिकाणी उठली तर विचार नावाचा पदार्थच नाहीये, जाणीवच विचार निर्माण करते. आपल्यालाच हवेत विचार, त्या जाणीवेलाच चिंतन करायचं आहे. ती जेव्हा द्रष्ट्याच्या ठिकाणी एकवटते तेव्हा विचार या नावाचा पदार्थ नसतो. एक बळाचे निवडले जे उगमाकडे पोहत गेले, उगम दर्शने पावन झाले तीर्थरूप. उगमा पहिलीकडे गेले तेथोनी परतोनी पाहिले तर व पाणी चाटिले काही नाही. मी काय पाहत होतो, कोणते विचार होते, कोणता संसार होता, आता काहीच शिल्लक राहिलं नाही. जो उगम आहे तिथपर्यंत गेला आणि तिथं स्थिर राहिला तर विचार नावाचा पदार्थ नाही. खूप विचार, विचाराला पाहणारा द्रष्टा, हे दोन्ही जाणीवेचे ते काय तुम्ही आपण लहान असताना काय म्हणायचं त्याला, सीसा. इकडे वजन जास्त इकडे खाली गेला, इकडे वजन जास्त तिकडे खाली गेला. ती मुलं पाय उचलून आपल्या स्वतःला सोडून देतात, पलीकडचा मुलगा जरा दाबतो खाली गेला, तो वर आला हा खाली गेला. तसं आपलं ध्यान या सीसा पद्धतीने, एक कधी द्रष्ट्याच्या ठिकाणी दृश्य नाही, कधी दृश्याच्या ठिकाणी द्रष्टा नाही, कारण एकच आहे, तोच दोन खून पाहतो आहे, ध्यानाचा खेळच आहे असं समजा. आणि या दरम्यान जेव्हा द्रष्ट्याच्या ठिकाणी जाणीव पूर्णपणाने थांबते तेव्हा तुमच्या मनात शास्त्रज्ञ म्हणतात तसे विचार उठण्याचं प्रमाण कमी होतं. जे 16 होते ते 10 झाले, 8 झाले, 7 झाले वगैरे. कारण बहुतांशी वेळेला तुम्ही द्रष्ट्याच्या ठिकाणी पक्के राहू लागलात. त्यामुळं मात्र द्रष्टा आहे त्याला आपण सांगितलेलं आहे की तू तिथं पहा, त्यामुळे त्याला शून्य दिसतंय, म्हणजे विचार शून्यता आहे. प्रत्यक्षतः आपण द्रष्टा आहोत हा विचार पक्का आहे, तिथं मन आहे, मन गेलेलं नाहीये. जाणीव मनाला, मनाने जाणीवेला धरून ठेवलेलं आहे द्रष्ट्याच्या बाजूने, तेच मन जाणीवेला विचाराच्या बाजूने कधी धरतं कधी द्रष्ट्याच्या बाजूने धरतं. पटतंय का मी बोलतोय ते तुम्हाला? आता कधी कधी असं होतं, असं ते म्हणतात की शून्यावस्थेमधून शून्य नाही पण तिथं काही दिसायला सुरुवात होते. दिसायला म्हणजे जाणीव तिथं आहे असं लक्षात यायला लागतं, आणि पाहणारा मी तर असतोच ही द्रष्ट्यानी केलेली विचारा व्यतिरिक्त कल्पना आहे. कोणी जशी मूर्तीची कल्पना करेल तसं तिथं काही जाणीव म्हणून आहे अशी द्रष्ट्यानी कल्पना केली. एकच आहे काहीतरी, एक तर द्रष्टा तरी राहील किंवा दृश्य तरी राहील. आता तिथं द्रष्टाही आहे आणि दृश्यही आहे, आपण पाहणारेही आहोत आणि विचारही स्वैर आहेत अशी परिस्थिती आता नाही. त्याच्याऐवजी ध्यानाची प्रक्रिया उत्तम चाललेली आहे, पण तिथं परत काहीतरी धरून ठेवलेलं आहे जाणीव या नावाचं. आणि हेही चूक नाहीये, सुरुवातीच्या काळात तिथं सगळं एकवटलं, पण सगळी जाणीव एकवटली हे पाहणारा मी सुद्धा वेगळेपणाने असतो तो असायचाच. यालाच संप्रज्ञात समाधी असं म्हणतात. सात्मित अस्मिते खरी अस्मिते सहित, ती जाणीवही आहे आणि मीही आहे, किंवा मी जाणीव स्वरूप आहे हे होत नाहीये यांच्याबाबत. म्हणून जे दिसत आहे जाणीव म्हणून ती वस्तूही नाही, तो परमात्माही नाही, काहीही नाही, द्रष्ट्याचे परत दोन विभाग झाले. आपल्याला ते नको, केवळ द्रष्ट्याने दृष्टुत्वाने जे जे दिसतं त्याच्याकडे पाहावं. हे पाहत असताना शेवटी काय होतं हे मी तुम्हाला सांगतो. असं पाहत असताना द्रष्टा अतिशय नेहटून जेव्हा पाहतो तेव्हा तोच जाणीव स्वरूप असतं, आणि काही जाणीव स्वरूप येणार नाहीये, तो जाणीव स्वरूपच आहे. त्याला तो जाणीव स्वरूप केवळ शिल्लक राहतो आणि समोर विचार शून्यता आहे तेव्हा त्या जाणीवेमध्येच सोहम भाव निर्माण होतो. ते जाणीव मन मनाने द्रष्टा जो पकडून ठेवलेला होता ते मन सोहम भावानी म्हणजे आपण परमात्माच आहोत असा भाव निर्माण करून खऱ्या अर्थाने नाहीस होत. त्या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन आपण द्रष्टा हीच खरी जाणीव आहे. द्रष्ट्याने अनेक कोणती जाणीव पाहायची नाहीये. मग ते मूर्ती पाहण्यासारखंही आहे. काही नको पाहायला. समजा दिसत असेल तर जरा साक्षीत्वानी त्याच्याकडेही पाहू. फक्त द्रष्टा उरेल ही स्थिती आपल्याला हवी आहे ध्यानामध्ये. असा केवळ द्रष्टा शिल्लक राहिला की हा द्रष्टा दीर्घ काळ केवळ द्रष्टा म्हणून राहू शकत नाही. तो त्याला स्वरूपबोध होतो. तो स्वरूपबोध होताना त्याला त्या जाणीवेला म्हणजे द्रष्ट्याला आपणच सच्चिदानंद आहोत हे समजत. त्याला मन लीन होणं असं स्वरूपानंदांनी म्हटलेलं आहे. त्या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन. मग याच्यासाठी काय करायला पाहिजे. मना भासले सर्व काही पहावे तरी संग सोडोनी सुखी राहावे. कुठंही प्रोजेक्शन नको ध्यानात. काही दिसते ते परमात्मा हे प्रोजेक्शन देखील नको. त्यांनी केवळ तोच परमात्मा स्वरूप आहे असं त्याच्याच लक्षात येणार आहे. त्याला दुसरं काहीही दिसणार नाहीये. फक्त तेवढी सवड द्यायला पाहिजे. तिथं तर्क निर्माण होतो असं ते म्हणतात की ही हा मी आहे का खरं हे वस्तू म्हणजे परमात्मा आपल्याला जे जाणवत आहे ते आहे असा तर्क निर्माण होतो. समर्थ असं म्हणतात की ते अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तेथे तर्क संपर्क तोही नस आहे. थोडा तर्क निर्माण झाला तरी सगळं गाठत आलेलं परत नाही असं होऊन जात. म्हणून शेवटपर्यंत मन उठू द्यायचं नाही. तर्क उठू द्यायचा नाही. विश्लेषण करायचं नाही. काय पाहतोय काय दिसायला पाहिजे काही अनुभवायला यायला पाहिजे. सळसळणार चमकणार काहीही नाही. जो आपल्या ठिकाणी जाणीव स्वरूप आहे तो निजरूपात शांत होतो. निज सुखात निमग्न होतो. तो सुखरूपच आहे. त्यांनी काही धराधर करणं बंद केलं. त्यांनी काही कल्पना करणं बंद केलं की काम झालं. पण शेवटपर्यंत काहीतरी कल्पना करणं व्हिज्युअलाइज करणं आपल्याला इंद्रियांच्या अंगानेच काही जाणून घेण्याची स्पर्श तरी आहे दृष्टी तरी आहे श्रवण तरी आहे अशी अर्थातच सवय असल्यामुळे तसं काही अनुभवाला यावं असं वाटणं हा तिथं अडथळाच असतो. तसं काही होणार नाहीये. आणि तसं जर झालं तर तुम्ही थोडे अलीकडच राहता. ती परमात्मा वस्तूशी एकरूपता नाही. नादश्रवण प्रकाश दर्शन येथे श्रोता द्रष्टा कोण तो आत्माची मी हे ओळखून तदनुसंधान राखावे असं स्वरूपानंद म्हणतात. त्यामुळं काही दिसलं याला महत्व नाही. पाहणारा कोण आहे याला महत्व आहे. द्रष्ट्याला महत्व आहे. श्रोता आणि द्रष्टा हा परमात्मा आहे हे लक्षात येतं. मात्र श्रोत्यांनी जे ऐकलं ते सतत ऐकण्याचा प्रयत्न करणं किंवा द्रष्ट्यांनी जे पाहिलं ते सतत पाहण्याचा प्रयत्न करणं यांनी ध्यानाची अंतिम स्थिती गाठणं राहून जातं असं घडतं. हे याच जन्मात कळेल. पुढच्या जन्मात नाही. याच जन्मात तुम्ही हे जे तिथं काही ना काही कल्पना करावीशी वाटते या कल्पनेचा त्याग करायला शिकाल आणि त्याखेरीज ध्यान करणं तुम्हाला जमेल आणि ते जसं जमेल तसं तुमच्या असं लक्षात येईल. कोणाचं वचन स्वामीजी सांगायचंय, आय एम द ओनली बीइंग इन धिस युनिव्हर्स. एकटे तुम्ही शिल्लक राहाल. दृश्याखेरीज आपण आहोत आणि जाणीव नावाचं दृश्य आहे याच्या खेरीज फक्त कारण तुम्हीच सर्व काही आहात, तुम्हीच शुद्ध बुद्ध मुक्त आहात असं तुम्हाला समजेल. हे समजणं हा एक भाग झाला आणि असं समजत समजत त्याच्या पाठोपाठ तसा निश्चय होत तो सतत टिकून राहणं हा अजून त्याच्या पुढचा भाग आहे. हे दोन्हीही तुम्हाला समजल्याखेरीज जमल्याखेरीज राहणार नाही. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.
शिवराम कवी निवेदन आहे. आज संध्याकाळी 7:30 वाजता अध्यात्म मंगलधाम येथे एक विशेष केंद्र होणार आहे. शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता गणेशपुरम येथे अभंग ज्ञानेश्वरीवरील निरूपण हा कार्यक्रम होणार आहे. येत्या रविवारी सकाळी 7 ते 8 ध्यान व नंतर पूजनीय स्वामीजींचं प्रवचन हा कार्यक्रम गणेशपुरम येथे होणार आहे. रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता अध्यात्म मंगलधाम येथे सत्संगाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी सकाळी 9:30 ते 10:30 या वेळामध्ये पूजनीय स्वामीजी साधकांच्या भेटीगाठीसाठी उपलब्ध असणार आहेत. येत्या बुधवारी म्हणजे 20 तारखेला 20 जानेवारीला रात्री 8:30 ते 9:30 या वेळात पूजनीय स्वामीजींचं ज्ञानेश्वरीवर प्रवचन गणेशपुरम येथे होणार आहे. 22, 23, 24 जानेवारीला भूगाव इथे होत असलेल्या शिबिरामध्ये काही जागा शिल्लक आहेत. इच्छुकांनी सद्भक्त माधवराव साकळंडे किंवा राजू कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा. स्वामीजींनी निवेदन केल्याप्रमाणे आपण 15 वेळातून एकदा स्वामीजींना नमस्कार करणार आहोत. त्यानुसार आज ज्या साधकांचा वार आहे त्यांनी पूजनीय स्वामीजींना शांतपणे रांगेतून नमस्कार करावे. निवेदन संपले.